आकाशवाणी नागपूर वीणा डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नरेंद्र मोदी आज संध्याकाळी घेणार सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ। भारतीय उपखंडातील राष्ट्रप्रमुख राहणार उपस्थित। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून राज्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी तक्रार व्हॉट्सअप क्रमांक जारी। तक्रारदाराचं नाव गोपनीय ठेवणार। केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून नीट परीक्षेत देण्यात आलेल्या अतिरिक्त गुणांचं पुनरावलोकन करण्यासाठी 4 सदस्यीय समितीची स्थापना आणि केंद्र पुरस्कृत आवास योजनांच्या अंमलबजावणीत वर्धा जिल्ह्यातील 5 ग्रामपंचायतींची दमदार कामगिरी। नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत। आज सायंकाळी होणाऱ्या शपथविधी सोहळ्याला शेजारील देशांतील अनेक नेत्यांना निमंत्रित करण्यात आलं असून श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे, मालदीवचे अध्यक्ष डॉ मोहम्मद मुइज्जू, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ, नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल प्रचंड आणि भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे या समारंभाला उपस्थित राहणार आहेत। त्याचप्रमाणे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे देखील शपथ समारंभाला उपस्थित राहणार आहेत। सोबतच वंदे भारतचे लोको पायलट, सहाय्यक लोको पायलट, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नागरिकांनाही पंतप्रधान मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याचं आमंत्रण देण्यात आलं आहे। आशियातल्या पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव, पश्चिम मध्य रेल्वेच्या प्रीती साहू, गोंदियाचे लोको पायलट स्नेहसिंग बघेल, नाशिकचे स्वच्छता दूत चंद्रकिशोर पाटील यांना देखील सोहळ्याला उपस्थित राहण्याचं निमंत्रण मिळालं आहे। तत्पूर्वी नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी राजघाट इथं महात्मा गांधी, सदैव अटल इथं माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मृतीस्थळांवर जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली, तसंच राष्ट्रीय समर स्मारक इथं अभिवादन केलं। राष्ट्रपती भवनात आज होणाऱ्या शपथविधी सोहळ्याचं थेट प्रसारण आकाशवाणी दिल्लीवरून संध्याकाळी 7:15 वाजल्यापासून एफएम गोल्ड, इंद्रप्रस्थ आणि आकाशवाणी लाईव्ह न्यूज 24/7 आणि युट्यूब वाहिनीवरून करण्यात येईल। अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, कटक, गुवाहाटी, हैदराबाद, इम्फाळ, कोलकाता, मुंबई आणि तिरुअनंतपुरममधील आकाशवाणी केंद्र त्यांच्या प्रादेशिक भाषांमधूनही हे प्रसारण करणार आहेत। त्यामुळे मुंबई केंद्राहून आज संध्याकाळी 7:00 प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र सायंकाळी 6:30 प्रसारित केलं जाईल। एनडीएवर लोकांनी विश्वास टाकला आहे, त्यासाठी जोमानं लोकसेवा करून भारताला 2047 पर्यंत विकसित करण्याचं उद्दिष्ट साध्य करूया, असं प्रतिपादन काळजीवाहू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं। मोदी यांनी आज सकाळी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नेत्यांसाठी सकाळी चहापानाचं आयोजन केलं होतं, त्यावेळी ते उपस्थितांना संबोधित करत होते। या बैठकीला अमित शहा, जेपी नड्डा, एस जयशंकर, निर्मला सीतारामन, नितीन गडकरी, पियुष गोयल, रक्षा खडसे, रामदास आठवले, ज्योतिरादित्य सिंधिया, चिराग पासवान यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। काँग्रेस आज लोकसभेत मोठा पक्ष म्हणून स्थापित झाला आहे। इंडिया ब्लॉकच्या भागीदारांमुळे काँग्रेस मजबूत झाली आहे, असं प्रतिपादन काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केलं। त्या आज काँग्रेस संसदीय पक्षाच्या बैठकीत बोलत होत्या। भारत जोडो यात्रा आणि भारत जोडो न्याय यात्रा या ऐतिहासिक चळवळी होत्या। त्यांनी पक्षाला सर्व स्तरांवर नवसंजीवनी दिली असल्याचंही त्या म्हणाल्या। केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा नीटमध्ये 1,500 अधिक उमेदवारांना देण्यात आलेल्या अतिरिक्त गुणांचं पुनरावलोकन करण्यासाठी 4 सदस्यीय समितीची स्थापना केली आहे। संघ लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष या समितीचे प्रमुख असतील, अशी माहिती आज नॅशनल टेस्टिंग एजन्सी एनटीएचे महासंचालक सुबोधकुमार सिंग यांनी पत्रकार परिषदेत दिली। ही समिती एका आठवड्यात आपल्या शिफारशी सादर करेल आणि त्यानुसार या उमेदवारांचे निकाल सुधारले जाऊ शकतात, असं सुबोधकुमार म्हणाले। वैद्यकीय प्रवेश चाचणी नीटचा निकाल 4 जून रोजी जाहीर करण्यात आला होता, त्यानंतर या निकालावर विद्यार्थी आणि शैक्षणिक संघटनांकडून आक्षेप नोंदवण्यात आले होते। अनेकांनी या प्रकरणी न्यायालयांमध्येही धाव घेतली आहे, तर ही परीक्षा नव्यानं घेण्यात येण्याची मागणीही केली जात आहे। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी नुकताच राज्याच्या खरीप हंगामाच्या नियोजनाचा आढावा घेतला, त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसाठी कृषी तक्रार व्हॉट्सअप हेल्पलाईन क्रमांक जारी करण्याचे निर्देश दिले। त्याचप्रमाणे कृषी विभागाकडून 9822446655 हा व्हॉट्सअप क्रमांक जारी करण्यात आला आहे। राज्यात कुठेही कृषी निविष्ठा विक्रेते शेतकऱ्यांना विशिष्ट कंपनीचं बियाणं किंवा खत घेण्याची सक्ती करत असतील, बी बियाणं खतं किंवा कीटकनाशकांची चढ्या भावानं विक्री करत असतील, अनावश्यक वस्तू खरेदी करण्याची सक्ती करत असतील, एखादं बोगस वाण विक्री करत असतील किंवा अशा कोणत्याही तक्रारी शेतकऱ्यांनी दुकानाचं नाव, ठिकाण, तालुका, जिल्हा यासह उपलब्ध असलेल्या पुराव्यासह 9822446655 या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवाव्यात। त्या प्रत्येक तक्रारीची तातडीनं दखल घेऊन त्याची शहानिशा करून त्यावर कारवाई केली जाईल। त्याचबरोबर तक्रार देणाऱ्या शेतकरी बंधू भगिनींचं नाव पूर्णपणे गोपनीय ठेवलं जाईल, अशी माहितीही मुंडे यांनी दिली आहे। भगवान बिरसा मुंडा यांच्या 142व्या पुण्यतिथीनिमित्त सर्व स्तरांतून त्यांना अभिवादन केलं जात आहे। वयाच्या 25व्या वर्षी त्यांनी देशासाठी बलिदान दिलं। कुशल नेतृत्व क्षमता आणि प्रबळ इच्छाशक्तीमुळे त्यांनी त्या काळातील बलाढ्य सरंजामदार आणि ब्रिटिशांविरुद्ध बंड केलं। झारखंड राज्यातील मुंडा आंदोलनाचे जनक तसंच आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी लढा देणारे लोकनायक स्वातंत्र्यसेनानी भगवान बिरसा मुंडा यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन या शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे। तर जल जमीन जंगलाचे रक्षणकर्ते थोर क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांना पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन या शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंडा यांना नमन केलं आहे। जेईई एडव्हान्स 2024 निकाल आज सकाळी जाहीर झाला। आयआयटी दिल्लीच्या वेद लाहोटीनं 360 पैकी 355 गुण मिळवत अव्वल स्थान पटकावलं आहे। आयआयटीच्या अधिकृत संकेतस्थळावर jeeadv.ac.in वर हा निकाल बघता येईल। यावर्षीची जेईई एडव्हान्स मद्रास आयआयटीनं घेतली होती। या निकालानंतर आयआयटीमधल्या अनेक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी उद्यापासून काउन्सिलिंग फेरी सुरू होईल। या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात। खरीप हंगामासाठी खतं आणि बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांनी 100 मिलीमीटर पाऊस पडेपर्यंत पेरणीला सुरुवात करू नये। विभागात सोयाबीन कापूस तूर आदी बियाण्यांना मागणी असून 20,89,788 संकरित कापूस पॅकेट आणि सोयाबीनचं 1,40,364 क्विंटल बियाणं उपलब्ध असल्याची माहिती नागपूर विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिली। खरीप हंगामासाठी पुरेशी खतांची उपलब्धता आहे। विभागासाठी 6,40,100 मेट्रिक टन विविध खतांचं वितरण मंजूर झालं असून 4,35,399 मेट्रिक टन खतांची उपलब्धता आहे। त्यापैकी 36,640 मेट्रिक टन खतांची विक्री झाली असून 3,98,759 मेट्रिक टन साठा म्हणजेच 152% खतांचा साठा विभागासाठी उपलब्ध आहे असं त्यांनी सांगितलं। खरीप हंगामासाठी नागपूर विभागात 3 लक्ष हेक्टर क्षेत्रावर पेरणीचं नियोजन करण्यात आलं आहे। तसंच कापूस पिकाखाली 6,50,000 हेक्टर क्षेत्र, तूर पिकाखाली 1,88,000, भात पिकाखाली 8,50,000 क्षेत्राचा समावेश आहे। अमृत महाआवास अभियान 2022-23 अंतर्गत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना आणि राज्य पुरस्कृत ग्रामीण आवास योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या तालुक्यांची निवड विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीनं नुकतीच केली। केंद्र पुरस्कृत आवास योजनांच्या अंमलबजावणीत सर्वोत्तम कामगिरी करत गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यानं नागपूर विभागात प्रथम क्रमांक पटकावला। गोंदिया तालुका द्वितीय तर नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यानं तृतीय क्रमांक पटकावला। राज्य पुरस्कृत आवास योजनांच्या अंमलबजावणीत गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुका प्रथम तर नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर आणि रामटेक तालुक्यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला। आवास योजनांच्या अंमलबजावणीत वर्धा जिल्ह्यातील 5 ग्रामपंचायतींनी दमदार कामगिरी केली आहे। केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजनांच्या अंमलबजावणीत पहिले दोन्ही क्रमांक वर्धा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी पटकावले। कारंजा तालुक्यातील काजळी प्रथम स्थानावर तर आष्टी तालुक्यातील आनंदवाडी दुसऱ्या स्थानावर आहे। चंद्रपूर जिल्ह्याच्या मूल तालुक्यातील राजगड ग्रामपंचायतीनं तिसरा क्रमांक पटकावला। त्याचप्रमाणे राज्य पुरस्कृत आवास योजनांच्या अंमलबजावणीत पहिल्या तिन्ही क्रमांकावर वर्धा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी मोहोर उमटवली। हिंगणघाट तालुक्यातील दोंदुडा ग्रामपंचायत प्रथम, आष्टी तालुक्यातील देलवाडी द्वितीय तर कारंजा तालुक्यातील बोरी ग्रामपंचायत तृतीय स्थानावर आहे। टी20 विश्वचषक स्पर्धेच्या अ गटात आज भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे। न्यूयॉर्क इथल्या नासा काउंटी स्टेडियमवर भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 8 वाजता हा सामना सुरू होईल। भारतानं याआधीच्या सामन्यात आयर्लंडवर 8 गडी राखून विजय मिळवला आहे तर पाकिस्तानच्या संघाला अमेरिकेच्या संघाकडून पराभव पत्करावा लागला आहे। मागील 24 तासात गोंदिया आणि गडचिरोली वगळता सर्व जिल्ह्यांचं तापमान 40 अंशांच्या पुढे राहिलं। विदर्भात काल सर्वाधिक तापमान नागपूर इथं 41.6 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं। नागपूर वर्धा यवतमाळ आणि वाशिम इथं काल पावसानं हजेरी लावली। येत्या 4 दिवसात पूर्व आणि मध्य भारताच्या काही भागात उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे। शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या। नरेंद्र मोदी आज सलग तिसऱ्यांदा घेणार पंतप्रधानपदाची शपथ। भारतीय उपखंडातील राष्ट्रप्रमुख राहणार उपस्थित। कृषी मंत्री धनंजय मुंडेंकडून राज्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी तक्रार व्हॉट्सअप क्रमांक जारी। तक्रारदाराचं नाव गोपनीय ठेवणार। केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून नीट परीक्षेत देण्यात आलेल्या अतिरिक्त गुणांचं पुनरावलोकन करण्यासाठी 4 सदस्यीय समितीची स्थापना आणि केंद्र पुरस्कृत आवास योजनांच्या अंमलबजावणीत वर्धा जिल्ह्यातील 5 ग्रामपंचायतींची दमदार कामगिरी। याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं। नमस्कार।